काहो गोंधळी बुवा,
काय म्हणता गोंधळी बुवा?
पाच रामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे.
हा गोंधळ मांडलेला आहे
आणि या ठिकाणी आपण काळूबाईला बोलवायचं आहे.
बरोबर आहे.
ऐक काळूबाई,
काळूबाई
तुझा महिमा फार थोर आहे.
थोर आहे.
ही काळूबाई कशी आहे?
कशी आहे बर.
काळूबाईनं महाभयंकर अशी अनेक रूपे घेतलेली आहेत.
असं
काली माता काळ रात्री
रात्री
अशी अवघड नावे उच्चारता येत नाहीत.
बरोबर आहे.
भक्तगण तिला काळूबाई म्हणतात.
म्हणतात
तेव्हा काळूबाईच्या गोंधळात
गोंधळात
एक सुवासिन आपली काळूबाईची सेवा करते आहे.
करते आहे.
ती काळूबाईला हाक कशी मारते?
कशी मारती बर.
डोंगरावरून एक काळूबाई धावून, डोंगरावरून एक काळूबाई धावून, थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून.
डोंगरावरून एक काळूबाई धावून, डोंगरावरून एक काळूबाई धावून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून.
भाजी भाकरी मानून तू घे ग, गरीबाची भाजी भाकरी मानून तू घे ग, तुझ्या दर्शनाला मला गडावर ने ग,
तुझ्या दर्शनाला मला गडावर ने ग, तुझ्या दर्शनाला मला गडावरी
ने ग. किती बिनू जाग तुझे रूप दाऊन, किती बिनू जाग तुझे रूप दाऊन,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून.
किती थंड वारा आई झोंबतो अंगाला, किती थंड वारा आई झोंबतो अंगाला, तरी तुझे भक्त इती डोंगर भागाला,
तरी तुझे भक्त इती डोंगर भागाला, तरी तुझे भक्त इती डोंगर भागाला.
सांग भला काळूबाई गजर गाऊन, सांग भला काळूबाई गजर गाऊन,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून.
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून.
कोशी पौर्णिमेला आई गर्दी लई दाट, कोशी पौर्णिमेला आई जत्रे मधी काय करू सापडे ना वाट,
जत्रे मधी काय करू सापडे ना वाट, जत्रे मधी काय करू सापडे ना वाट.
छगन बंधू भक्ती करी आरती गाऊन, छगन बंधू भक्ती करी आरती गाऊन,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून,
थकले आई रोज तुझी वाट पाहून, थकले आई रोज तुझी वाट पाहून.
डोंगरावरून एक काळूबाई धावून,
वाट पाहुना, थकले आई रोज तुझी वाट पाहुना,
थकले आई रोज तुझी वाट पाहुना।
अशी प्रार्थना काळूबाईची,
काळूबाईची
आया बाया फार आवडीने करतात,
बरोबर आहे।
मांढर गावी पोषी पौर्णिमेला जातात,
जातात।
या पोषी पौर्णिमेला
बर
मांढरदेव गावामध्ये फार मोठी यात्रा भरते,
भरती।
असं हे गाव मांढरदेव काळूबाईच कोणत्या जिल्ह्यात आहे
आम्हाला सांगायला पाहिजे गुंजी।
मांढरदेव गाव सातारा जिल्ह्यात, गाव सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध वाई तालुक्यात,
प्रसिद्ध वाई तालुक्यात, प्रसिद्ध वाई तालुक्यात।
मांढर पर्वत आहे उंच फार, मांढर पर्वत आहे उंच फार, तिथं आहे देवीचं मंदिर,
तिथं आहे देवीचं मंदिर।
नावाजलेल्या सातारा जिल्ह्यातील वायू तालुक्यात मांढरदेव नावाचे गाव आहे,
गाव आहे।
तिथे काळूबाईचे सुंदर असे मंदिर आहे,
मंदिर आहे।
चार बाजूना घनदाट झाडी असल्यानं
असं
काळूबाईच्या या मंदिराला,
मंदिराला
फारच शोभा आलेली आहे,
आली आहे।
वाई शहराच्या उत्तरेस
बर
मांदार नावाचा पर्वत आहे,
आहे।
म्हणजेच पूर्वी मंदार म्हणायचे, आता या पर्वताला मांढर देवीचा डोंगर म्हणतात,
बरोबर आहे।
या पर्वतावरच काळूबाईचे पवित्र असे ठिकाण आहे,
आहे।
काळूबाईचा हा डोंगर चढताना रस्त्यावर लोहारे
बर
बोपर्डी ही गावे लागतात,
लागतात।
थोड्या अंतरावर घावडी पिराची वाडी गुंडेवाडी ही गावे लागतात,
लागतात।
येथूनच पूर्वी भाविक लोक
बर
काळूबाईचा डोंगर चढत असत,
चढत असत।
डोंगर पठारावर कोळचेवाडी हे गाव लागते,
बरोबर आहे।
डोंगर माथ्यावरील पश्चिमेला सोमेश्वर वाडी,
वाडी
वेरुळी
असं
डुईची वाडी अशी गावे लागतात।
वा वा।
माथ्यावर केदारेश्वर आणि सोमेश्वराची मंदिरे आहेत,
आहेत।
आणि वाटेवरच तिथं कोण उभा आहे,
कोण आहे बर?
रस्त्याला भूतांचा राजा तो वेताळ, रस्त्याला भूतांचा राजा तो वेताळ, मंदिराचा करी संभाळ,
मंदिराचा करी संभाळ, मंदिराचा करी संभाळ।
आजूबाजू आहे झाडांची सावली, आजूबाजू आहे झाडांची सावली, तिथं माझी काळूबाई माऊली,
तिथं माझी काळूबाई माऊली।
आपल्या गोतावळ्यासह देवीच्या स्वरक्षणासाठी सदैव तयार आहे,
तयार आहे।
अशा या काळूबाईनं आपला अवतार का घेतला,
सांगायला
पाहिजे,
सांगायला पाहिजे।
पाच पांडव जेवा विराट नगरीत, पाच पांडव जेवा विराट नगरीत, खूप चुप होते राहत,
खूप चुप होते राहत, खूप चुप होते राहत।
जीवा हे समजले, शिव पार्वतीला जीवा हे समजले, दोघे इथे येऊन राहिले,
दोघे इथे येऊन राहिले।
शंकराने सैन्य घेतले हाताखाली, शंकराने सैन्य घेतले हाताखाली, पार्वती काळूबाई झाली,
पार्वती काळूबाई झाली, पार्वती काळूबाई झाली।
पाच पांडव जेव्हा वनवासात होते,
होते
शेवटचे एक वर्ष त्यांना अज्ञात वासात काढायचे होते,
बरोबर आहे।
म्हणून त्यांनी आपली नावे बदलली,
बदलली
नावे बदलून ते विराट राजाच्या विराट नगरीत येऊन राहिले,
राहिले।
या पांडवांचा कौरवांना जर शोध लागला,
लागला
तर पुन्हा त्यांनी 12 वर्ष वनवास काढायचा,
काढायचा।
आणि एक वर्ष अज्ञातवास भोगायचा असे ठरले होते आणि मग असे झाले तर पृथ्वीवर अनर्थ होईल म्हणून कैलासातून पांडवांचे रक्षण करण्यासाठी श्री शंकर भगवान आणि पार्वती देवी निघाली. श्री शंकरने आपल्या बरोबर भरपूर सैन्य घेतले. भगवान शंकर विराट नगरी जवळ मोक्याच्या ठिकाणी थांबले. पार्वती माता मंदार पर्वतावर येऊन राहिली. ही आदिमाया शक्ती पार्वती तीच महाकाली म्हणजेच आपली काळुबाई आहे. पांडवाचे रक्षण करण्यासाठी तेथे आली आणि या मांडर गावात राहिली. पौष पौर्णिमा आली आणि काळुबाईनं कोणता पराक्रम केला?
कोणता केला बरं?
द्वापर युगाच्या अखेर वक्तास द्वापर युगाच्या अखेर वक्तास माझा लांबत राक्षस आणि राक्षसाची भैरवनाथाची आणि राक्षसाची लढाई झाली दोघांची भैरवनाथाला सह्य करण्याला काळुबाई आली लढण्याला जी राक्षस महान देवीने केले आव्हान अशा प्रमाणे द्वापर युगाच्या अखेरीस मत्त नावाचा राक्षस माजला होता. त्याचे आणि भैरवनाथाचे मोठे युद्ध झाले. ते युद्ध 7 दिवस चालू होते. भैरवनाथाला मदत करण्यासाठी काळुबाई रणांगणावर हजर झाली. तो दिवस होता पौष पौर्णिमेचा. देवी लाख्यासुर हा राक्षस भयंकर होता. त्याच्या रक्तावर सूर्याचे किरण पडतात.
असं
त्या रक्तातून हजारो राक्षस निर्माण होत असत ही गुप्त माहिती देवीला समजली. मग काळुबाईने विचार केला की हा लाख्यासुर राक्षस दिवसा आपल्यातून मरणार नाही. मग काळुबाईनं पौष पौर्णिमेच्या रात्री या देवी लाख्यासुर राक्षसाला लढाईचे आव्हान दिले. आणि मग देवीने काय केलं? पौर्णिमेच्या रात्री अघटित केले. पौर्णिमेच्या रात्री अघटित केले राक्षसाचे शिर उडविले. रत्न राक्षसाच्या पुढे ते पडले शिर त्याला काय बोल रे अशा प्रमाणे पौष पौर्णिमेच्या रात्री काळुबाई देवीनं काय केलं देवी लाख्यासुराचे शिर उडविले. ते श्री रत्नागिरी पर्वतावर जाऊन पडले. रत्नासुर राक्षसाच्या समोर पडल्यावर ते शिर बोलू लागले.
काय बोलू लागले बरं?
हे राक्षस राजा रत्नासुरा मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे. महापराक्रमी काळुबाईनं नावाप्रमाणे पराक्रम केला आहे. स्त्री शक्ती कडून सर्व राक्षसांचा नाश होणार आहे हे मला जिवंतपणी माहीत होते. परंतु मी तेव्हा बोललो नव्हतो. अजूनही वेळ गेलेली नाही. तू मांडर गावी जाऊन काळुबाईला शरण जा. यातच तुझे कल्याण आहे. एवढे बोलून ते शिर उडाले आणि देवी पुढे युद्ध भूमीवर येऊन पडले. आणि काळुबाई देवीला काय म्हणाली? मारलेस देवी माझ्या सारख्याला शिमा नाही तुझ्या सामर्थ्याला चंद्र आणि सूर्य आहेत जोवर नाव तुझे राहील तोवर हे घे
साळूबाई तुझे नाव घेतील तुझ्या पायली न होती
अशा प्रकारे रणांगणात लक्या सुराची शिर येऊन पडली आणि काळूबाई देवीला काय म्हणाली
काय म्हणाली
हे काळूबाई
काळूबाई
तू माझ्यासारख्या महापराक्रमी वीरास मारलीस तुझी बुद्धी आणि सामर्थ्य फार मोठे आहे हे चंद्र सूर्य असो पर्यंत सारे जग तुझे गुणगान गातील सर्व भक्तगण तुझी पूजा करतील तेव्हा माझे एकच मागणी आहे
काय मागणी आहे
माते मला तुझ्या चरणाजवळ कायमचा आसरा दे आणि वर्षातून एकदा मला मानवाचे रक्त दे यावर देवी काय म्हणाली
काय म्हणाली
माझ्या पायी तुला आश्रय देणार माझ्या पायी तुला आश्रय देणार रक्त नाही मिळणार जी
तर रक्त नाही मिळणार तर रक्त नाही मिळणार
पौष पौर्णिमा जेव्हा येईल पौष पौर्णिमा जेव्हा येईल कोकडाचे रक्त मिळेल अशा प्रमाणे पायाजवळ पडलेल्या त्या शिराला काळूबाई काय म्हणाली
काय म्हणाली
हे लक्यासुरा तू खरोखरच वीर आहेस तुला माझ्या चरणाजवळ आश्रय मिळेल
मिळेल
परंतु मानवाचे रक्त मात्र तुला मिळणार नाही त्याऐवजी तुला बोकडाचे कोंबड्याचे रक्त मिळेल त्यामुळे बोकडाचा सुद्धा उद्धार होईल
बरोबर आहे
देव कार्यासाठी बोकडाला बळी दिल्याने त्याचे पाप भक्ताला लागणार नाही त्यामुळे पौष पौर्णिमेला काळूबाईला बोकडाचा कोंबड्याचा बळी देतात आणि देवीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात
बरोबर आहे
त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात देवीहाळ या ठिकाणी सुद्धा काळूबाईचे मंदिर आहे ही काळूबाई ही
बर
पार्वतीचाच अवतार आहे पार्वतीने द्रौपदीचे रूप घेतले होते आणि नंतर काळूबाईच्या रूपामध्ये प्रकट होऊन दाखविले याबद्दल एक मजेदार कथा आहे
कशी बर
धर्म बंधूकडे भीम एकदा गेला धर्म बंधूकडे भीम एकदा गेला राजयोग ज्ञान घेण्याला राजयोग समजून घेण्यास एकदा भीम धर्माकडे गेला तेव्हा धर्म द्रौपदी बरोबर बेहोश होऊन बसला होता
बर
त्यामुळे भीमाला असं वाटलं
काय वाटलं
की आपला बंधू धर्म हा काय ज्ञान देणार म्हणून भीम शंकराकडे गेला तेव्हा शंकर पार्वती सुद्धा तसेच बसले होते त्यामुळे तो धावतच
बर
श्री कृष्णाकडे गेला तेव्हा कृष्ण भगवान सुद्धा
16,000
गवळणी बरोबर यमुना डोहात क्रीडा करीत बसलेला होता तेव्हा भीम म्हणत म्हणाला या देवांना वेळ लागला की काय तेव्हा भीम मोठ्याने ओरडला हे श्री कृष्ण भगवंता मला राजयोग ज्ञान द्या तेव्हा श्री कृष्ण भगवान म्हणाले भीमा तू घरी
जा
द्रौपदीस तुला राजयोग ज्ञान देईल घरी गेल्यावर भीमाला काय दिसले
बरं
भीमाचे पाय धुण्यासाठी द्रौपदी पाण्याची झारी घेऊन बाहेर आली तिला बघताच भीम पळायला लागला तेव्हा द्रौपदी म्हणाली हे शक्ती समर्था घाबरू नका मी खरी द्रौपदी आहे मला तुम्ही द्रौपदी समजा पण मी माझे खरे स्वरूप तुम्हाला दाखविते आणि असे म्हणून द्रौपदीने कोणते स्वरूप दाखवले मुका बाहेर जीभ वळवळे मुखा बाहेर जीभ वळवळे रक्तवाणी दोन्ही
रक्तवाणी दोन्ही
पूजांची मूर्ती त्याला दिसली, काली माता त्याने ओळखी पाहून
पाहून
भीम त्या देवीला काय म्हणाला
काय म्हणाला
द्रौपदी देवी रूप बदलावे द्रौपदी देवी रूप बदलावे राजयोग ज्ञान मला द्यावे की
राजयोग ज्ञान मला द्यावे की राजयोग ज्ञान मला द्यावे की
देवा काली माता गुप्त हो झाली गुप्त हो झाली तेव्हा काळूबाई गुप्त हो झाली द्रौपदी त्याला दिसली
द्रौपदी त्याला दिसली द्रौपदी त्याला दिसली
अशा प्रमाणे मुखाबाहेर जीव वळवळत होती रक्तासारखे डोळे लाल दिसत होते एका हातात तळपती तलवार होती मात्र हात असलेल्या त्या देवीच्या गळ्यात राक्षसाच्या मुंडकेची माळ होती याप्रमाणे द्रौपदीने काली मातेचे स्वरूप धारण केले तेव्हा भीमाने काली मातेची स्तुती केली तेव्हा द्रौपदी म्हणाली भीमाला तेव्हा द्रौपदी म्हणाली भीमाला अजूनही ओळख तू माझ लागी
अजूनही ओळख तू माझ लागी अजूनही ओळख तू माझ लागी
द्रौपदी काली माता झाले मीच द्रौपदी काली माता झाले काळूबाई जगी जन्माले
काळूबाई जगी जन्माले काळूबाई जगी जन्माले
अशा प्रमाणे भीम काली मातेच्या रूपातील त्या द्रौपदीला म्हणाला
काय म्हणाला
हे महाशक्ती महादेवी
देवी
प्रथम हे भयानक रूप विसर्जित करावे
असं
आणि मला राजयोग ज्ञानाचा उपदेश करावा
करावा
द्रौपदी मूळ रूपात प्रगट झाली
झाली
आणि म्हणाली हे महामानवा पांडवाची द्रौपदी मीच आहे आणि द्रौपदी म्हणजेच मी काळूबाई आहे
बरोबर आहे
विश्वनिर्मितीची शक्ती भवानी म्हणतात ती मीच आहे
असं
ओंकारातील अर्धा मात्रा ती मीच आहे महामाया पार्वती काळरूपी काळेश्वरी काळूबाईच्या रूपात सुद्धा मीच आहे
बरोबर आहे
मांढरदेव गावातील काळूबाई मलाच म्हणतात
म्हणतात
अशा मांढरदेवच्या मंदिरातील काळूबाईची मूर्ती कशी आहे
कशी आहे
काळूबाईची मूर्ती गाभाऱ्यात काळूबाईची मूर्ती गाभाऱ्यात मोहक सुंदर शांत
मोहक सुंदर शांत
भक्त गुण गान गातात जी
भक्त गुण गान गातात जी भक्त गुण गान गातात जी
अशा तरीची शांत मोहक आणि सुंदर अशी काळूबाईची मूर्ती गाभाऱ्यामध्ये शोभून दिसते
दिसते
हिरवी साडी चोळी लिंबे गोड फळे आणि सौभाग्य लेण असं साहित्य देवीच्या पूजेला लागते
लागते
मनाला शांती मिळावी
मिळावी
म्हणून भावी भक्त देवीची अखंड पूजा करतात प्रेमाने गाणी म्हणतात काळूबाईच्या नावानं
सांगले
मागीर बुवाच्या नावानं
सांगले
तुझी बुवाच्या नावानं
सांगले
शक्ती काळूबाई ग गाव तुझी नवलाई ग आदि शक्ती काळूबाई ग
गाव तुझी नवलाई ग आदि शक्ती
अंबा माझी पार्वती,
अंबा माझी पार्वती, अंबा माझी पार्वती।
मांडर गावी डोंगर माती दर्शन भक्ताला देती,
दर्शन भक्ताला देती, दर्शन भक्ताला देती।
चिंता मला मुळी नाही ग आदिशक्ती काळूबाई ग, चिंता मला मुळी नाही ग आदिशक्ती काळूबाई ग। हिरवा हिरवा चुडा भरी,
हिरवा हिरवा चुडा भरी, हिरवा हिरवा चुडा भरी।
रत्नहार गळ्यावरी मळवट कुंकाचा भरी,
मळवट कुंकाचा भरी, मळवट कुंकाचा भरी।
पानविडा रोज खाई ग आदिशक्ती काळूबाई ग, पानविडा रोज खाई ग आदिशक्ती काळूबाई ग। तुझ्या मंदिरात सुख येई संसारात,
सुख येई संसारात, सुख येई संसारात।
पुण्यवान देवाऱ्या तू पापी बुढे सागरात,
पापी बुढे सागरात, पापी बुढे सागरात।
वाचविशी माझी आई ग आदिशक्ती काळूबाई ग, वाचविशी माझी आई ग आदिशक्ती काळूबाई ग। आता नाव मुखी घेऊ आता,
नाव मुखी घेऊ आता, नाव मुखी घेऊ आता।
भक्ती गीत गाता गाता पायावरी ठेवू माथा,
पायावरी ठेवू माथा, पायावरी ठेवू माथा।
हरेंद्र हा धन्य होई ग आदिशक्ती काळूबाई ग, हरेंद्र हा धन्य होई ग आदिशक्ती काळूबाई ग। आदिशक्ती काळूबाई ग, गाव तुझी नवलाई ग आदिशक्ती काळूबाई ग,
गाव तुझी नवलाई ग आदिशक्ती काळूबाई ग, गाव तुझी नवलाई ग आदिशक्ती काळूबाई ग।
अशा प्रमाणे काळूबाईची यात्रा या मांडर गावी भरते,
भरते।
काळूबाईच्या मंदिराचा देखावा,
देखावा
कसा आहे,
कसा आहे
सांगायला पाहिजे,
सांगायला पाहिजे आम्हाला।
मर्याई आणि लक्ष्मी बाहेरी, मर्याई आणि लक्ष्मी बाहेरी, देवीची सेवा नित्य करी,
देवीची सेवा नित्य करी, देवीची सेवा नित्य करी।
मंदिरासमोर मोठी दीपमाळ, मंदिरासमोर मोठी दीपमाळ, भेटत राही सर्व काळगी,
भेटत राही सर्व काळगी, भेटत राही सर्व काळगी।
गोंजी बुवा आणि बाबा मांगीर, गोंजीर बुवा आणि बाबा मांगीर, भोगांची दोन मंदिर गी,
भोगांची दोन
लावायाला, पडून जीव त्याचा गेला जी,
पडून जीव त्याचा गेला जी, पडून जीव त्याचा गेला जी।
मुक्ती त्याला जिथे मिळाली हो खरी, मुक्ती त्याला जिथे मिळाली हो खरी, समाधी त्याची अशी दारी गी,
समाधी त्याची अशी दारी गी, समाधी त्याची अशी दारी गी।
अशा प्रमाणे मांढरगडाच्या पायऱ्या चढून जाताना
जाताना
उजव्या बाजूला हनुमंताची मूर्ती आहे
आहे.
देवीच्या मंदिरासमोरच भव्य अशी दीपमाळ आहे.
बर,
देवीच्या भक्तीची ही ज्योत अखंड तेवत राहावी म्हणून पौष पौर्णिमेच्या रात्री स्वतः भगवान शंकर सर्पाचे रूप घेऊन येतात आणि दीपमाळेला प्रदक्षिणा घालून समोरच्या चाफ्याच्या झाडावर जाऊन गुप्त होतात. काळूबाईच्या मंदिरासमोरच मांगीरबुवा आणि गुंजीबुवा या सेवकांची मंदिर आहेत. मंदिराच्या उत्तरेस तेली बाबाची समाधी आहे. काळूबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा हे तेली बाबा देवीचा कळ चढविण्यासाठी त्या मंदिरावर चढले. अचानक ते वरून खाली पडले आणि तेथेच मरण पावले. देवीच्या दारी त्याला मुक्ती मिळाली म्हणून तेथे त्यांची समाधी बांधण्यात
आली.
या मंदिरात
शिरताच
देवीच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून शिवाच्या भव्य प्रतिमेचे दर्शन घडते. अशा या पराक्रमी काळूबाईनं एकदा इंग्रजांना सुद्धा धडा
शिकवला.
कसा शिकवला? मांढरदेव गावा पाशी मोठा मंगळ, इंग्रजांचा मोठा होता सैनिकी तळ. कंटाळून मग देवीनं ते वादळ निर्मिले, घाबरून ते इंग्रज सैन्य पळून या गेले. मांढर देवीच्या देवळाजवळ पूर्वी इंग्रज सैन्याचा मोठा तळ होता. इंग्रज लोकांच्या अमंगळपणाला काळूबाई फार कंटाळली, त्यामुळे तिने एक दिवस महाभयंकर असे वादळ निर्माण केले. इंग्रज सैन्याच्या तंबूची दाणादाण उडून लागली. त्याचवेळी राम भक्त हनुमंतांनी सुद्धा चवताळलेले भुंगे त्यांच्यावर सोडले. अशा तऱ्हेनं इंग्रज तिथून कायमचे निघून गेले. अशा या महापराक्रमी महाप्रतापी काळूबाईची यात्रा कशी साजरी करतात? डोक्यावरची मूर्ती घेऊन भक्त आनंदात, रातभर ते बेहोश होऊन धुंद नाचतात. शक्तीचे ते प्रतीक कुंकू भंडार लावतात. खाण बोण देऊन आईची पूजा करतात. अशा प्रमाणे भक्त लोक डोक्यावर काळूबाईची मूर्ती घेऊन धुंद होऊन रात्रभर नाचतात. काळूबाईच्या शक्ती सामर्थ्याचे प्रतीक म्हणून हळद कुंकू कपड्याला लावतात.
शाबास,
आईचं लेण देऊन आईची मनोभावे पूजा
करतात.
काळूबाईला बळी देण्याची प्रथा आहे. पूर्वी देवीला नरबळी देत असत. मानवाला जेव्हा अहंकार होतो तेव्हा तो अहंकार माणसाच्या नाशास कारणीभूत होतो. म्हणून माणसाने तो अहंकार अग्नी कुंडात जाळून टाकून त्याचे बलिदान करावे अशी या बलिदानाची कल्पना आहे. आता काळूबाईला कसा आणि कोणाचा बळी देतात? कामरूपी बकरा, मदन रूपी कोंबडा. कामरूपी बकरा, मदन रूपी कोंबडा, अग्नी कुंडा मध्ये ते सोडा. अखुरी मेंढी अर्पण करावी, विवेकाने तिला मारावी.
विवेकाने तिला मारावी, विवेकाने तिला मारावी.
नशापानाचे बलिदान करावे, नशापानाचे बलिदान करावे, नशेतून मुक्त ही व्हावे. काळूबाईच्या दैत्याला बकऱ्या कोंबड्याचे रक्त लागते म्हणून भक्त बकऱ्या कोंबड्याचा बळी देतात.
असं
परंतु आता आपण कशाचा बळी द्यावा?
कशाचा बरं?
आता आपण काम रूपी बकऱ्याचा बळी द्यावा, मदन रूपी कोंबड्याचा बळी द्यावा, हट्टखोर वृत्तीच्या मेंढीचा बळी द्यावा.
शाबास.
कारण का
बरं?
आता बळी देण्याचं ठिकठिकाणी बंद केलं आहे. या सर्वांचा
विवेकाच्या तलवारीने वध करावा
करावा,
निश्चयाच्या कुंडात बलिदान करावे,
म्हणजे
माणसाने दुष्ट वासनाचा बळी द्यावा
द्यावा,
अमंगळपणाचा त्याग करावा
व्हावा,
हेच देवीला प्रिय आहे
आहे,
म्हणूनच काळूबाईला गोड निवद आवडतो
आवडतो।
आता बकऱ्या कोंबड्याचं बलिदान बंद झाले आहे, तरीही देवीची पूजा अर्चा भजन कीर्तन भक्तिभाव याची तरी मानव जातीला फार गरज आहे
आहे,
याचे दर्शन
बर
आज आपणास मांढरदेव गावात मिळते
मिळते,
काळूबाईच्या मंदिरात मिळते।
हा हा,
सांगायला पाहिजे
सांगायला पाहिजे,
मांढरदेव गावी यात्रा मोठी भरते, मांढरदेव गावी यात्रा मोठी भरते, ग्राम पंचायत सोय करते गी,
ग्राम पंचायत सोय करते
ठेवतात देवीचे विश्वस्त, लक्ष ठेवतात देवीचे विश्वस्त, घटतात सारे ग्रामस्थ गी,
घटतात सारे ग्रामस्थ गी, घटतात सारे ग्रामस्थ गी,
जिल्हा परिषद सहकार्य देते, जिल्हा परिषद सहकार्य देते, पोलिसांना मदतीला घेते गी, मांढरदेव येथे पौष पौर्णिमेला काळूबाईची मोठी यात्रा भरते
भरते,
त्या यात्रेची व्यवस्था करण्यात
करण्यात
ग्राम पंचायत प्रामुख्याने भाग घेते, काळूबाईचे पुजारी
पुजारी
मांढरे भक्त
भक्त
विश्वस्त आणि सर्व गावकरी भाविकांची चोख व्यवस्था ठेवतात
ठेवतात,
जिल्हा परिषद सर्व भक्तांसाठी सोय करते
करते,
एसटी महामंडळ सुद्धा ज्यादा बस गाड्या सोडून
शाबास
भक्तांना मदत करतात
करतात,
पोलीस स्टेशन सुद्धा या यात्रेमध्ये पाहिजे तेवढा बंदोबस्त ठेवून यात्रेकरूंची सोय करतात
शाबास,
यामुळे काळूबाई प्रसन्न होते
होते
आणि सर्वांना आशीर्वाद देते
देते,
काळूबाईची मूर्ती जरी शांत असली
असली
तरी काली मातेच्या रूपात माता फार भयंकर दिसते
दिसते,
तिच्या गळ्यात ज्या मुंडक्यांची माळ असते
असते,
ती माळ कोणाच्या मुंडक्यांची असते हे सुद्धा आपणास माहीत असावे, पापी नराध मरण तुमारी ते, पापी नराध मरण तुमारी ते, शिरभूमीवरी पाडी ते,
शिरभूमीवरी पाडी ते, शिरभूमीवरी पाडी ते,
शिरांचा त्या होतो भूमीवर भार, शिरांचा होतो त्या भूमीवर भार, करते तयार अशा प्रमाणे पापीनारा धामाचे रक्त आणि शिरे भूमीवर पडतात
पडतात,
धरणीला त्याचा भार होतो
होतो,
म्हणून देवी त्या मुंडक्याची माळ करून आपल्या गळ्यात घालते
घालते,
त्यामुळे धरणीचा भार हलका होतो असे म्हणतात। अशी ही सत्याचे रक्षण करणारी
करणारी
मांढरदेवी काळूबाईचे क्षेत्र
क्षेत्र
महाराष्ट्रातील 51 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे। हे 51 शक्तीपीठे कशी निर्माण झाली
कशी झाली
ह्याची एक नवल कथा ऐका
सांगा गुंजवा।
शंकराचा केला दक्षाने अपमान, शंकराचा केला दक्षाने अपमान, पार्वतीने घेतले जाळू घेतले खांद्याला, पार्वतीचे प्रेत घेतले खांद्याला, लागले शिव फिराया लागी,
लागले शिव फिराया लागी, लागले शिव फिराया लागी,
विष्णु देव तेव्हा फेकी सुदर्शन, विष्णु देव तेव्हा फेकी सुदर्शन, प्रेताचे करी खंड पडले तुकडे हो दक्ष राजाने जेव्हा यज्ञ केला तेव्हा त्याने शंकराचा अपमान केला तेव्हा आदिमाया पार्वतीने योगाग्नीद्वारे आपले शरीर निष्प्राण केले ते मृत प्राय होऊन पडली श्री शंकराला हे समजताच ते शोकमग्न झाले त्यांनी पार्वतीचे प्रेत उचलले खांद्यावर घेऊन ते स्वैरपणे फिरू लागले परंतु भविष्यवाणी जाणून विष्णूने सुदर्शन चक्राने त्या शवाचे खंडन केले शवाचे 51 तुकडे होऊन त्या पृथ्वीवर पडले त्या तुकड्याची ही 51 शक्ती पीठे तयार झाली त्यातलेच हे काळूबाईचे मांढर देवगाव हे क्षेत्र आहे हे एक स्वतंत्र शक्तीपीठ निर्माण झाले तेव्हापासून हे शक्तीपीठ आजही जगाचे कल्याण करीत आहे पापी भक्तांना पवित्र करीत आहे
बरोबर आहे
अज्ञान भक्तांना ज्ञान आणि प्रेरणा
देत आहे
महासती रामाच्या सीतेचे आणि दुर्गा मातेचे रूप म्हणजे महाशक्ती काळूबाईचेच रूप आहे अशी ही काळूबाईची प्रेरणा देणारी कथा संपून आणि तिला शतशः प्रणाम करूया भांडरणी वाशी काळेश्वरी माता भांडरणी वाशी काळेश्वरी माता चांगली तू बुद्धी द्यावी आता लाख लाख माझे प्रणाम हे घ्यावे वेळोवेळी धावून यावे काळूबाई चरणी लीन तुम्ही व्हावे भांडरगावी दर्शनाला जावे केंद्र गावी यावे प्रेमाने दर्शन घ्यावे
प्रेमाने दर्शन